आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर दंगलीतल्या 104 आरोपींची ओळख पटली. 92 जणांना अटक. दंगेखोरांकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. आरोग्य सेवेतल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. महावितरण ठरली देशातली सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी. शिर्डीमध्ये 13व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला सुरुवात. आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरला सुवर्णपदक. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीतल्या 104 आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी 92 जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या संचारबंदीत लवकरच शिथिलता आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले,
जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावरही परिणाम होतोय, त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे. पण त्याचवेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल. आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.
दरम्यान या हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. नागपूर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेतल्या उमेदवारांना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसंच आयुर्वेद महाविद्यालयासह 9 रुग्णालयातल्या ड गटातल्या 680 पदांची सरळ सेवेनं भरती करण्यात आली आहे. नियुक्त झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची उत्तम सेवा करण्याचा सल्ला दिला. निवड झालेल्या 13 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीत वाघांचे हल्ले रोखण्यासाठी 3 महिन्यात आराखडा तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये गेल्या 5 वर्षात वाघांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई, अतिरिक्त वाघांचं स्थलांतर आदींचा समावेश आहे. केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाच्या वतीनं महावितरणला नुकताच सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात महावितरणच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणनं ग्राहक सेवेसाठी आणि वीज वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा केलेला वापर, ऊर्जेच्या वापरावर दिलेला भर, ग्राहकांसाठी वीजदर कमी करण्यासाठी आयोगासमोर मांडलेला प्रस्ताव, शेतकऱ्यांसाठी राबवलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदींचा विचार करून महावितरणची निवड करण्यात आली. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप बसवण्यात महावितरणनं देशात प्रथम स्थान मिळवलं आहे. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित 13व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला काल शिर्डीमध्ये सुरुवात झाली. समाज एकसंध ठेवण्याचं सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे असं प्रतिपादन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केलं. या संमेलनाला राज्यातून मोठ्या संख्येनं वारकरी आणि संत अभ्यासक उपस्थित आहेत. श्री साईबाबा समाधी मंदिरचे संमेलनस्थळ इथपर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्वरिंगणानं करण्यात आली. जुनी ग्रंथसंपदा आणि साहित्य जतन करण्यासाठी आगामी वर्षभरात ग्रंथालयांचं आधुनिकीकरण करण्याचं काम शासनामार्फत करण्यात येईल अशी ग्वाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल राणे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक गंगाराम गवाणकर संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ग्रंथदिंडीनं काल या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चोवीस मार्च म्हणजेच उद्या जागतिक क्षयरोग दिन आहे. क्षयरोग अर्थात टीबी हा केवळ एक संसर्गजन्य आजार नसून तो सामाजिक विषमताही दर्शवतो. दरवर्षी जवळपास 12.5 लाख लोकांचा बळी घेणारा हा आजार योग्य निदान आणि उपचारांमुळे पूर्णपणे बरा होऊ शकतो. मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करणारा आणि शरीरातील इतर अवयवांमध्येही पसरू शकणारा हा आजार भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो. देशाच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान असणाऱ्या या आजाराबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांविषयी ऐकूया एक वृत्तांत.
भारत हा जगातील सर्वाधिक क्षयरोगग्रस्त लोकसंख्या असलेला देश असून जगातल्या एकूण टीबी रुग्णांपैकी 25-28% रुग्ण भारतात आढळतात. दरवर्षी देशात सुमारे 26-27 लाख नवीन रुग्णांची नोंद होत असून सुमारे 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू टीबीमुळे होतो. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 सुरू करण्यात आला. 2019 या कार्यक्रमाचं नाव बदलून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम करण्यात आलं. केंद्र सरकारनं 2018 घोषित केलेल्या योजनेनुसार सरकारी आरोग्य केंद्रांवर सर्व टीबी रुग्णांना मोफत निदान आणि 9-12 महिन्यांचे अद्ययावत उपचार तसंच औषधं पुरवली जातात. टीबी रुग्णांना दरमहा 500 रुपये पोषण भत्ता दिला जातो. 2025 टीबी निर्मूलनाचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं या मोहिमेत सहभागी होणं गरजेचं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुहास देशपांडे, पुणे.
राज्यात साखरेचं उत्पादन घटल्यानं साखर कारखान्यांपुढे अनेक प्रश्न उभे आहेत. याबाबत केंद्रीय स्तरावर सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. त्यांनी काल पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी उसाला आलेल्या पांढऱ्या तुऱ्यांमुळे उसाच्या वजनासह उताराही कमी झाला आहे. त्यामुळे साखरेची वाढलेली किंमत आणि कारखान्याच्या इतर प्रश्नांकरता केंद्र सरकारच्या सहकार खात्यानं यामध्ये विशेष लक्ष घालून बैठक घ्यावी अशी विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही पाटील म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होत असेल तर या तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही, मात्र हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडणारं पाहिजे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या कृषी विज्ञान केंद्रावर एआय तंत्रज्ञानाद्वारे केली जाणाऱ्या ऊस शेतीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. वाशिममध्ये महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसंच आत्मा यांच्या वतीनं 2 दिवसांच्या जिल्हास्तरीय शेतमाल कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. वाशिम कृषी विभाग हा जिल्हा प्रशासनातील सर्वोत्कृष्ट विभाग असून संपूर्ण राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ विजय केळकर यांना अर्थशास्त्रातील भरीव योगदानासाठी 2025 या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं ही निवड केली आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत नेमबाजीच्या लढतीत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. 10 मीटर रायफल नेमबाजीतील SH1 या प्रकारात स्वरूपसोबत कवीन केगनाळकर यानंही रौप्य पदक पटकावलं. ऑलिम्पिक पदक विजेता सुशांत कदमसह प्रेमकुमार आले, आरती पाटील यांनीही रौप्य पदक मिळवलं. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे. शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्याच्या अहेरी आणि चारमोशी तालुक्यातील काही भागातही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून यंदा मोह फुलांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूर दंगलीतल्या 104 आरोपींची ओळख पटली, 92 जणांना अटक. दंगेखोरांकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. आरोग्य सेवेतल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. महावितरण ठरली देशातली सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी. शिर्डीमध्ये 13व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला सुरुवात आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.